चीनीमंडी.com पॉडकास्ट।
चालू महिन्यामध्ये साखर कारखान्यांनी सुरू करावा गाळप हंगाम, शेतकऱ्यांची मागणी। भाकियु पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये 25 ऑक्टोबर पासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली। बैठकीत सांगितले की हंगाम उशिरा सुरू झाल्यास शेतकऱ्याचे नुकसान होईल। चालू महिन्यामध्ये कारखाना सुरू झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। रविवारी दुपारी ब्लॉक परिसरामध्ये आयोजित बैठकीमध्ये तहसील अध्यक्ष ठाकूर महेश यांनी सांगितले की रहरा वीज घरावर अधिक भार असल्याने वीज पुरवठा पुरेसा होत नाही, तलावडा फीडर बनवण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय ऊस थकबाकीची मागणी करण्यात आली। सांगितले की नवा हंगाम सुरू होणार आहे आणि आतापर्यंत गेल्या हंगामातील ऊसाचे पैसे साखर कारखान्यांनी दिलेले नाहीत। रामपाल सिंग यांनी सांगितले की 23 ऑक्टोबरला वीज विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला जाईल। 16 ऑक्टोबरला मंडलायुक्त मुरादाबाद यांना घेराव घातला जाईल। चंदनपूर साखर कारखान्याकडून ऊस प्रजाती 0238 लागवडीस नकार न देणे, खरेदी केंद्रांवर प्रत्येक जातीच्या तांदळाची खरेदी करणे, प्रथमा यूपी ग्रामीण बँकामध्ये सुरू असलेली अनियमितता रोखणे, वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतकरी सन्मान निधीचा लाभ देण्याची मागणी केली आहे। दरम्यान हसनपूर ब्लॉक अध्यक्ष काले सिंग, गंगेश्वरी ब्लॉक अध्यक्ष टीटू त्यागी, शिषपाल सिंग, चौधरी महिपाल सिंग, महेश पहलवान, चौधरी फुल सिंग, गुल्ली सिंग, हरदयाल सिंग आदि उपस्थित होते।